नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. दहशतवादावर भारताची भूमिका स्पष्ट असून त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्वालालंपूर इथं मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी त्यांनी हे भाष्य केलं. या चर्चेत संरक्षण, सुरक्षा आणि आर्थिक भागीदारी मजबूत करण्यावर भर देण्यात आला. दहशतवादाविरुद्ध लढा, गुप्तचर माहितीची देवाणघेवाण आणि सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढणार असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. या ऐतिहासिक दौऱ्यात भारत आणि मलेशिया यांच्यात सेमीकंडक्टर विकास, आपत्ती व्यवस्थापन, भ्रष्टाचार निर्मूलन आणि डिजिटल अर्थव्यवस्था यांसह अनेक महत्वाच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. विशेषतः ऑडिओ व्हिज्युअल करारामुळे तमिळ चित्रपट आणि संगीताच्या देवाणघेवाणालाही चालना मिळणार आहे. भारत आणि मलेशिया हे हिंद प्रशांत क्षेत्रातील शांतता आणि स्थिरतेसाठी एकत्र काम करतील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधानांनी क्वालालंपूर इथं आझाद हिंद फौज सेनेच्या माजी सैनिकांची भेट घेतली. ही भेट भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांबद्दल आदर दर्शवते आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक संबंधांना अधोरेखित करते असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर महामंडळानं येत्या 1 एप्रिलपासून लागू होत असलेल्या आयकर अधिनियम 2025 संबंधित प्रस्तावित आयकर नियम आणि विविध अर्ज यांबाबत सूचक अभिप्राय देण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे. यानुसार संबंधित भाषा सोपी करणं, दाव्यांची संख्या कमी करणं, संबंधित पूर्तताविषयक प्रक्रिया कमी करणं आणि अप्रचलित नियम अर्ज शोधणं यांबाबत सूचना नागरिकांना करता येणार आहे. संबंधित मजकूर incometaxofindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई इथं बनावट कागदपत्रांद्वारे अवैधरित्या राहणाऱ्या 4 बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईच्या मालाड परिसरातून पोलिसांना प्राप्त झालेल्या माहितीनंतर दहशतवाद विरोधी पक्षानं ही कारवाई केली. या चौघांचं बांगलादेशात प्रत्यार्पण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धाराशिव इथं कर्करोगाच्या जनजागृतीसाठी साडी वॅकाथॉन आज सकाळी आयोजन करण्यात आलं. यात शहराच्या सर्वच प्रमुख मार्गांवरून साडी परिधान करून महिलांनी कर्करोगाबाबत जनजागृतीचे फलक हातात घेऊन पायी टप्पा पूर्ण केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरात विविध क्षेत्रात कार्यरत कर्तृत्ववान महिलांना धाराशिव नारी शक्ती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. तसंच कर्करोग पथनाट्यही यावेळी सादर करण्यात आलं. संत श्री गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन सोहळा आज साजरा होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी असलेल्या संत नगरी शेगाव इथं विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. सकाळपासूनच शेकडो दिंड्या हरिनामाच्या गजरात शेगावात दाखल झाल्या असून राज्यभरातून भक्तगण संत गजानन महाराज समाधी दर्शनासाठी येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या गजानन महाराज मंदिरातही सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असून या ठिकाणी प्रसादाचं वाटपही सुरू आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा उद्या निकाल जाहीर होत आहे. सकाळी 10 वाजेपासूनच मतमोजणीला सुरुवात होईल. दरम्यान काल सांगली जिल्हा परिषदेच्या 61 गट आणि पंचायत समितीच्या 122 गणांसाठी शांततेत मतदान पार पडलं. जिल्ह्यात सरासरी 69.76% मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीत पलूस तालुक्यात सर्वाधिक 75.75% मतदान झालं. T20 विश्वचषक स्पर्धेत चेन्नई इथं सुरू असलेल्या अफगाणिस्तान न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्यात अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 6 बाद 182 धावा केल्या आहेत आणि न्यूझीलंडसमोर आता 183 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे. या स्पर्धेत आज दुपारी 3 वाजता इंग्लंड आणि नेपाळ यांच्यात तर श्रीलंका आणि आयर्लंड या संघांदरम्यानचा सामना सायंकाळी 7 वाजता खेळला जाईल. दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या 19 वर्षांखालील महिलांच्या स्पर्धेचं अजिंक्यपद भारतानं पटकावलं आहे. नेपाळला 4-0 असं पराभूत करत भारतानं हा किताब पटकावला. दिल्लीत आयोजित आशिया रायफल पिस्तूल अजिंक्यपद स्पर्धेच्या काल चौथ्या दिवशी भारतानं 10 सुवर्णपदकं जिंकली. यासह भारताच्या पदकांची संख्या आता 43 पोहोचली आहे. राज्यभरात येत्या 24 तासात हवामान कोरडं असणार आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली. BCCI अर्थात भारत क्रिकेट नियामक महामंडळानं 19 वर्षांखालील भारतीय पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाला 7.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. भारतानं 6व्यांदा हा विश्वचषक पटकावला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10 नमस्कार.